आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. करुणा, समता आणि प्रज्ञेचा संदेश देणाऱ्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्ममय वातावरण, हजारो अनुयायांची उपस्थिती, द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृह इत्यादींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, महायुती 51% मतांसह विजयी होईल असा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विश्वास व्यक्त, आणि निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग पुढच्या महिन्यात देशभरात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबविणार. आता सविस्तर बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956. आज तारखेनुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होत असून दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. ऐकूया हा रिपोर्ट.
करुणा, समता आणि प्रज्ञेचा संदेश देणारी पवित्र दीक्षाभूमी पुन्हा एकदा मंगळवारी धम्ममय वातावरणात न्हाऊन निघाली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित बुद्धवंदनेच्या भव्य सोहळ्यात अनुयायींनी सहभाग घेतला. उपस्थित अनुयायांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांप्रती निष्ठा व्यक्त केली. दीक्षाभूमी परिसर पंचशील ध्वज, रोषणाई आणि विविध संस्थांच्या स्टॉल्सनं सजला आहे. नागपूरच्या काटोल रोडवर असलेल्या फेटरीच्या चिचोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय शांतीवन इथं देखील आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुगम संध्या तसंच बुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आलं असून बाबासाहेबांचा जीवन प्रवास दाखवणारे चित्र प्रदर्शन देखील भरवण्यात आलं आहे. याशिवाय चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर उद्या आणि परवा 69वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण डॉक्टर आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचं सार्वजनिक दर्शन हे आहे. उद्या सायंकाळी 4 वाजता आणि परवा सकाळी 11 वाजता भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी भिक्खूगण, विचारवंत आणि बौद्ध बांधव उपस्थित राहतील. दरम्यान बहुजन चळवळीचे नेते अॅडव्होकेट दादासाहेब कुंभारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज सकाळी नागपूरच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी भिक्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना आणि धम्मदेसना कार्यक्रम पार पडला. आकाशवाणी वृत्त विभागातून मी स्वाती सोनपेटकर.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासोबतच आता त्यांच्या सहचारिणी रमाबाई आंबेडकर यांचं स्मारक देखील उभारलं जाणार आहे. रमाबाई नगरातील क्लस्टर पुनर्विकास योजनेतून हे स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुंबईत पार पडलं त्यावेळी शिंदे बोलत होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृह इत्यादींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या कामासाठी 5 वर्षांकरिता 500 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येणार आहे. आज झालेल्या अन्य महत्वाच्या निर्णयाबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून.
राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी यंदा विशेष बांबू धोरण शासनानं जाहीर केलं आहे. धोरण कालावधीत 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात करण्यात येणार असून त्यात 5 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल. या अंतर्गत राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर तयार करण्यात येतील, तसंच कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ या उद्योगाला मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत या धोरणाला मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद पीठांकरता नवीन पदनिर्मिती करण्यासाठीच्या निधी तरतुदीला देखील मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या न्यायालयांकरता गट अ ते गट ड पर्यंत मिळून 2,228 पदं निर्माण करण्यात येणार आहे. आकाशवाणी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
नक्षल्यांचा केंद्रीय समिती सदस्य भूपती यांच्यासह जवळपास 60 नक्षलवादी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे आत्मसमर्पण करणार आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. भूपतीवर विविध राज्यांमध्ये सुमारे 6 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या पोर्टलचं उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आलं. महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या पोर्टलमुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद होणार आहे असं इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. देशातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी केला जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल चेन्नईमध्ये एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होते. रस्ते बांधणीसाठी कचऱ्याचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण योजना आखत असून 2027 पर्यंत ती प्रत्यक्षात येईल असं ते म्हणाले.
प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधली नाव नोंदणी, मतदान प्रक्रियेमधली पारदर्शकता, व्हीव्हीपॅट पद्धतीचा वापर, ईव्हीएम मशीन या आणि इतर मुद्द्यांबाबत आपलं निवेदन सादर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांसह महाविकास आघाडीतील पक्षप्रमुख, सहयोगी पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 6 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज संबंधित महानगरपालिकांना दिले. अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना 50,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी असंही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या पीठानं सांगितलं. चांगले आणि सुरक्षित रस्ते हा राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचा भाग आहे याचा पुनरुच्चारही पीठानं केला. निवडणूक आयोगाकडे जाणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे, मात्र काँग्रेससह इंडिया आघाडी आतापासूनच पराभूत मानसिकतेत आहे. आम्हाला विश्वास आहे की महायुती 51% मतांसह विजयी होईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. बावनकुळे आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील कोतवालांच्या मागण्यांचा तोडगा येत्या 16 ऑक्टोबरला निघणार असल्याचा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला. 36 दिवसांपासून कोतवालांचे आंदोलन सुरू आहे. राज्यात चतुर्थ श्रेणी पदनाम बंद करण्यात आले असल्यानं ती मागणी पूर्ण करता येणार नाही, मात्र कोतवालांच्या इतर न्याय्य मागण्यांचा विचार करून 16 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत त्यांचे प्रश्न मार्गी लावू असं बावनकुळे म्हणाले. निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग येत्या 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात 4थी DLC अर्थात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबविणार आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मोहीम असून देशातले 2,000 जिल्हे आणि उपविभागीय मुख्यालयांमध्ये ती राबवली जाईल. या टप्प्यात देशभरात 2 कोटीपेक्षा जास्त निवृत्ती वेतनधारकांना डिजिटल हयातीचे दाखले वितरित करण्याचं उद्दिष्ट असून निवृत्ती वेतनधारकांच्या सोयीसाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाईल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे गाडगेबाबांच्या कृतिशील विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला श्री संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार देण्यात येतो. 2025 साठीच्या पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज स्वीकारण्यात येत आहे. त्यासाठी 10 नोव्हेंबरपूर्वी विहित प्रपत्रातील नामांकन आवेदनपत्र 5 प्रतीत कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती 444602 या पत्त्यावर पाठवता येतील. अधिक माहिती विद्यापीठाचे संकेतस्थळ www.sgbau.ac.in वर उपलब्ध आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. करुणा, समता आणि प्रज्ञेचा संदेश देणाऱ्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्ममय वातावरण, हजारो अनुयायांची उपस्थिती. द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृह इत्यादींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. महायुती 51% मतांसह विजयी होईल असा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विश्वास व्यक्त. आणि निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग पुढच्या महिन्यात देशभरात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबवणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.